प्रेषितांची कृत्ये अध्याय 17. नंतर ते अम्फीपुली व अपुल्लोनिया यांच्यामधून जाऊन थेस्सल निकास केले. तेथे यहुद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याचकडे जाऊन शास्त्रावरून 3 शब्दात त्यांच्याबरोबर संवाद केला. त्याने धर्मशास्त्राचा उलगडा करून प्रतिपादन केले की ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे याचे अगत्य होते.
आणि ज्या येशूची मी तुम्हाला घोषणा करीतो तोच तो ख्रिस्त आहे.
तेव्हा त्यांच्यातील कित्येक जण भक्तिमान हेल्लेणी यांचा मोठा समुदाय व बऱ्याच श्रेष्ठ स्त्रिया यांची खात्री होऊन ते पौल व सिला यास येऊन मिळाले. परंतु यहुद्यांनी हेव्याने आपणाकडे काही बाजारचे लुच्चे लोक घेऊन व घोळका जमवून नगरात बंडाळी केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यास लोकांकडे बाहेर काढवून आणण्याची खटपट करून पाहिले. परंतु त्यांचा शोध लागला नाही. तेव्हा त्यांनी यासोन व कित्येक बंधू यास नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडा ओरड करून म्हटले,
ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहे. त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व कैसाराच्या हुकुमाविरुद्ध वागतात. म्हणजे येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे असे म्हणतात.
हे ऐकवून त्यांनी लोकास व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यास मोकळे केले. यावर बंधुजनांनी पौल व सिला यास लागलेच रातोरात बिरुयास पाठविले. ते तेथे पोचल्यावर यहुद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक थेस्सलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत काय याविषयी ते शास्त्रात प्रतिदिवशी शोध करीत गेले. यावरून त्यातील बहुतांनी व हेल्लेणी कोणी स्त्रिया व पुरुष यातील बऱ्याच जणांनी विश्वास धरिला. पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनिकातल्या यहुद्यास समजले. तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकास खवळून चेतविले. त्यावरून बंधुवर्गाने पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठविले आणि सिला व तिमथ्य हे तेथे राहिले. तेव्हा पौलाला पोचवणाऱ्यांनी त्याला अथेनेपर्यंत नेले आणि सिला व तिमथ्य यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले. पौल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते नगर मूर्तींनी भरलेले पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्याचबरोबर प्रतिदिवशी वाद करीत असे. तेव्हा एपिकूर पंथी व स्तोईक पंथी यांच्यातील कित्येक तत्वज्ञानी लोक त्याला आडवे आले. कित्येक म्हणाले,
हा बडबडे काय बोलतो.
दुसरे म्हणाले,
हा परक्या देवांची घोषणा करणारा दिसतो.
कारण तो त्यास येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता गाजवित असे. नंतर त्यांनी त्याला धरून अर्यपगावर नेऊन म्हटले,
तू हे दिलेले नवे शिक्षण काय आहे हे आम्हास कळवशील काय.
कारण तू आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहेस, त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.
सर्व अथेनेकर व तेथे राहणारे परके लोक यांना काही नवल विषय सांगणे किंवा ऐकणे याशिवाय इतर कशातही आपला काळ घालविणे होत नसे. तेव्हा पौल अर्यपगाच्या मध्यभागी उभारून म्हणाला,
अहो अथेनेकरांनो, तुम्ही देवदैवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. का तर मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहिल्या, त्यात अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही न ओळखता भजन करीता ते मी तुम्हाला जाहीर करीतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे. म्हणून तो हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्यांच्या हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही. तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वास देतो आणि एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भूपृष्ठभागावर राहावे असे त्याने केले आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्यातल्या कोणा एकापासूनही दूर नाही कारण आपण त्यात जगतो, वागतो व आहो। तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे, आपण त्याचा वंश आहो। तर आपण दैवी वंश असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण यांच्या आकृती सारखा देव आहे असे आपल्याला वाटू नये। अज्ञानाच्या काळांची देवाने उपेक्षा केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यास आज्ञा करीतो। त्याने असा एक दिवस नेमस्त केला आहे की त्या दिवशी आपण नेमिलेल्या मनुष्याच्या द्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करवील। त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे।
तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येकांनी थट्टा केली। कित्येक म्हणाले,
याविषयी आम्ही तुझे पुन्हा आणखी ऐकू।
इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला। तरी त्यास चिकटून राहून कित्येक मनुष्यांनी विश्वास धरिला। त्यात दियोनुस्य, अरिय पगियकर, दामारी नामे कोणी स्त्री व त्यांच्या बरोबर इतर कित्येक होते।